ಉಪಕಾರಾಮವತ್ ಸೋಹಂ ಯೋಗರತಂ ಕೃತಾರ್ಥಚರಿತಂ ವಂದೇ ಯತಿಂ ಮಾಧವಂ. आज आपला अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे. आज जी अनुषंगिक साधना आपण करणार आहोत ती आपल्या 2011 साली झालेल्या पंढरपूरच्या आनंद यात्रेमध्ये मी घेतलेली होती. मी प्रथम अभंग वाचतो. संसार नश्वर मानवनी बैसावे, भावे ध्यावे मनी गुरु रूप, गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी, भाव दृढ धरी तो मी ऐसा. सोहम सोहम ऐसा श्वासोश्वासी जप होता आपे आप चित्त शुद्धि, चित्तासी द्रष्टुत्वे पाहे चिदाकाशी तेणे ते लयासी पावत असे. मनोलय होता शून्यत्वाची स्थिती, दृश्यादि त्रिपुटी लोप पावे, त्रिपुटीचा लोपे निज रूप प्राप्ति, घनानंद स्थिति अनुर्वाच्य, शांति सुख लाभ बैसल्या ठाईच, मकरंदासी साच गुरु कृपा. आवाज घुमतोय का जरा? या अभंगावर आपण साधना करणार आहोत. या अभंगामध्ये जसं सांगितलेलं आहे तसं करत जाणं हे आपल्याला करायचं आहे. त्या तऱ्हेने अजूनही घुमतोय. संसाराचं नश्वर स्वरूप, या संसाराच्या नश्वरतेच्या बाबत आपण चिंतन किंवा विचार सुरुवातीला करणार आहोत. संसार कसा नाशिवंत आहे याचं आपण चिंतन करणार आहोत. हे चिंतन वैयक्तिक असेल, फक्त कशा रीतीने आपण करू शकू, प्रत्येकाच्या जीवनातले प्रसंग निराळे, तरी देखील संसारामध्ये लहानपणापासून आतापर्यंत पाहिलेल्या आपल्या घरातल्या व्यक्ती आता नसतील, आपल्या अवतीभोवतीची कितीतरी मंडळी आता नसतील. संसाराचं जे नश्वरत्व आहे अशाश्वतता आहे, संसारामध्ये एकच परिस्थिती कायम कशी टिकत नाही, सुखाचे दिवस कसे निघून जातात, दुःखाचेही निघून जातात, पण सुख दुःख रूपी असा संसार कसा आहे, आपलं वय कसं निघून गेलं, ज्या देहाला आपण मी असं समजतो तो सुरुवातीला कसा होता, आपले लहानपणाचे फोटो जर पाहिले तर आपल्याला कळतं आपण कसे होतो, आणि मग वयाच्या प्रत्येक स्थितीमध्ये आपण कसे दिसायला लागतो, पुढे पुढे 60, 70, 80 आणि एक दिवस हा देहच नाहीसा होणारा, म्हणजे आपल्या संगतीत आलेल्या व्यक्ती गेलेल्या पण आपला देह देखील अशाच रीतीने जाणार आहे आणि तोही शाश्वत नाही, त्याचं एकही रूप शाश्वत नाही. संसाराचं नश्वरत्व आपण आपल्याशी अशा पद्धतीने विचार करून तसवणं चांगलं. संसारामधली सगळी गृहीत कशी चुकतात, आपल्या नातेवाईकांवर खूप भरोसा ठेवला पण त्यांच्याकडून पुढे कालांतराने आपल्याला ज्या प्रमाणात आपला विश्वास होता त्याप्रमाणात एकसारखी सातत्याची वर्तणूक मिळाली नाही. जसे संदर्भ बदलले, प्रत्येकाचे व्याप बदलले, तशी आपल्याबद्दलची त्यांची प्रेमाची भावना कशी कमी होत गेली, हे सगळं नश्वरत्वामध्ये येतं. एरवी आपण संसाराच्या नश्वरत्वाचा फार विचार करत नाही. आपण संसार नश्वर आहे याचा विचार एक 5-7 मिनिटं जर केला तर सहजच आपल्या ठिकाणी असा हा नश्वर संसार आणि सुख दुःख रूप असणारा संसार त्याच्यातून शाश्वत शोधण्याची आणि शाश्वताला मिळण्याची अशी इच्छा सहजच प्रबळ होते. आपल्याला सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. सद्गुरू आपल्याला संसाराबद्दलही सांगतात. संसार म्हणजे सवयीचं स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. तसंच सद्गुरू तू देह मन बुद्धी नसून तू अविनाशी चैतन्य रूप, आनंद रूप, शांत स्वरूप, आत्मा आहेस असा उपदेश करतात. आपण गुरूंकडे खूप आकर्षित होतो. गुरूंच्या रूपाचं देखील आपण ध्यान करतो, आठवतो. आणि त्याच्या पाठोपाठ गुरुवाक्याची घुसळण, ते परमात्म तत्वच तू आहेस अशा गुरुवाक्याची घुसळण आपल्या अंतर्यामी आपल्याला करायची आहे. संसाराच्या नश्वरत्वाचं जसं चिंतन आपण केलं तसंच दुसऱ्या बाजूनी ते परमात्म तत्वच तू आहेस असं हे जे गुरुवाक्य, त्या गुरुवाक्याचं सतत परिशीलन आपल्या अंतर्यामी आपण करू. ते देखील आपण एक 5-7 मिनिटं करू. आणि अंती तो परमात्माच मी असा प्रबळ निष्कर्ष त्याच्यातून दृढ भावानी आपण पक्का धरून ठेवू. त्यानंतर आपण ध्यानाला प्रवृत्त होणार आहोत आणि श्वासोच्छ्वासी चाललेला जो अजपा सहज चाललेला सोहम जप त्या सोहमवर आपण सहज लक्ष ठेवणार आहोत. तेही एक 5-1 मिनिटं आपण करू, ज्याला सोहम भजन असं म्हणता येईल. आणि पाठोपाठ सोहमचे दीर्घ श्वास ध्यानाच्या आधी आपण घेतो तसे आपल्याला एक 5-7 घ्यायचे आहेत आणि ध्यानाला बसायचं आहे. ध्यानामध्ये द्रष्टृत्वानी किंवा साक्षीत्वानी चित्ताकडे पाहणं, आपण आत आहोत मस्तकाकाशाच्या प्रदेशात, आत्मरूप असे तोच मी आहे असा बोध पक्का धरून ठेवलेले आणि त्या बोधात राहत असताना एखादा विचार आल्यामुळे आपण त्या बोधापासून परावृत्त होतो आणि ओढले जातो त्या विचाराकडे. त्यावेळेला द्रष्टृत्वानी तो विचार सोडून देणं किंवा त्या विचाराचा त्याग करणं. चित्तासी द्रष्टृत्वे पाहे चिदाकाशी, त्यामुळं चित्ताचा लय होतो, चित्त नाहीस होतं. चित्ताचा लय झाला किंवा मनोंद लय झाला की अमन स्थिती किंवा विचार शून्य अशी अवस्था प्राप्त होते. मनोलय होता शून्यत्वाची स्थिती. त्यावेळेला द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी देखील संपून जाते आणि द्रष्ट्याला आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध प्राप्त होतो. त्रिपुटीच्या लोपे निजरूप प्राप्ती घनानंद स्थिती अनुर्वाच्य, या स्थितीच्या अंती शांती सुखाचा लाभ होतो. अशा प्रकारचं हे सरळ ध्यानाचं असं साधन आपण या आनुषंगिक साधनेमध्ये मात्र टप्प्याटप्प्याने करणार आहोत. प्रथम आपण सर्वजण शांत डोळे मिटून बसलेले आहोत. शांत व्हा, शरीराने शांत, अशी पेशींपेशी शांत होते आहे असा भाव धरा. सगळ्या उर्मी ज्या रक्तगत स्वरस वाही असतात त्या सगळ्या शांत होत आहेत. कामक्रोधादी मत्सरादी सगळ्या उर्मी शांत होणं, त्यामुळे मन ही शांत होतं. अशा शांत मनाने, शांत चित्ताने, शांत देहाच्या स्थितीमध्ये प्रत्येकाने आपलं जीवन आठवून कसा संसार नाशिवंत आहे, सुख दुःख मिश्रित आहे आणि या संसारातून सुटण्याचा उपाय कसा गुरुप्राप्ती आहे असं चिंतन आपण करूया. मी एक 5 मिनिटं आपल्याला वेळ देतो. हे चिंतन म्हणजे जणू आपण आपल्या स्वतःला समजावून सांगणं आहे, मनाशी बोलणं आहे, मनानी बोलणं आहे. दृश्य विश्व व्यक्ती पदार्थ अशाश्वत नाशिवंत दृश्य जगत त्यातील घटना सुख दुःख रूप अशाश्वत स्वतःचा देह बदलणारा पुढे नाहीसा होणारा अशाश्वत आपल्या व्यक्तिगत जीवनाशी आपण ताडून पाहतो आहोत. संसारातून सुटण्याचा मार्ग संसार दुःखमय आहे असं समजलं तर आपण शोधू. संसारातून सोडवणारे एकच ते म्हणजे सद्गुरु. सद्गुरूंपाशी आधार दिलासा सद्गुरूंना मनोमन आठू भावे ध्यावे मनी गुरु रूप सद्गुरूंच्या रूपाचं ध्यान करू. आपल्याला आवडणारं एकच एक रूप अथवा काही रूप मनश्चक्षूंसमोर मोठ्या प्रेमाने आपण आणूया. सद्गुरूंची प्रेममय दृष्टी अमृत मधुर वचन आत्महित सांगणारा उपदेश ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म त्याचीही आठवण करू. जो सद्गुरूंचा मंत्रोपदेश ओम तत्वम सोहम सहा ओम याचा अर्थ निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्मा. ओंकार आणि सद्गुरूं परमात्म्याचं स्मरण तत्त्वम ते परमात्म तत्वच तू आहेस याचा अर्थ निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद असा परमात्मा तू आहेस. देह नव्हे, देहाच्या बुडाशी असणारी जाणीव शक्ती तू. या सद्गुरु वचनाला शिष्यांनी दिलेलं उत्तर तोच मी आहे सोहम. सहा आता वेगळा मी न राहता माझ्या सकट सर्वत्र निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्माच आहे. चार पाच वेळेला आता मी सांगितलं त्या क्रमाने ओम तत्वम सोहम सहा याच चिंतन आपण करू. मनातल्या मनात प्रत्येक जण करेल. या चिंतनाच्या अंती तोच मी असा दृढ भाव आपला निर्माण व्हावा. गुरुपदेशाच्या अंती तो मी परमात्माच मी मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असा परमात्माच आहे असा भाव दृढ व्हावा. आता हाच भाव श्वासावर जपावा, साध्या श्वासावर. सोहम हे केवळ शब्द नसावेत तर हा भाव जपण असावा. शब्द तर आहेतच, श्वास घेताना सो सोडताना हम साधा श्वास. सोहम भावा सहित सोहम शब्द, श्वास घेताना सो सोडताना हम दीर्घ नव्हे, नेहमीचा श्वास. केवळ त्याच्यावर लक्ष आहे. एकही श्वास अन्य विचारामुळे वाया जाऊ देऊ नका. आपण निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्मा सो हम तो परमात्माच मी सच्चिदानंद परमात्माच मी सोहम श्वासावर हे लक्षात ठेवून आता 5-6 सोहमचे नाभी स्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत असे ध्यानपूर्व सघोष श्वास घेऊ आणि ध्यानाला बसू. चिदाकाशामध्ये ब्रह्मभावनेनी परमात्मा भावनेनी आता तुम्ही थांबून राहिलेले आहात. आतून आज्ञाचक्रापाशी दृष्टुत्वानी विचारांचा साक्षी होऊन थांबलेले आहात. मात्र साक्षीला माहीत आहे की आपण सच्चिदानंद परमात्मा. विचार उठूच देऊ नका साक्षीत्वानी. जर उठलाच तर त्याचा त्याग करा. हे सावध रहा की विचार उठणारच नाही. आत्मरूप आणि द्रष्टा अवांतर विचार उठतोय असं सावधपणाने लक्षात आल्याबरोबर तो विचार करायचं सोडून द्या. त्याचा त्याग करा. विचाराचा त्याग केल्यानंतर मनरहित अवस्था निर्माण होईल. या मनोलयाकडे देखील साक्षीत्वाने पहा. शून्य अवस्था दीर्घ काळ जर राहिली तर द्रष्ट्याला केवळ स्वतःचं भान राहायला सुरुवात होते, तो साक्षीत्वही विसरतो आणि शून्यताही बाजूला पडते आणि सगळं ध्यान द्रष्ट्यावर केंद्रित होतं। द्रष्टा दृश्याचं दर्शन घेत नाही तर केवळ द्रष्टा स्वतःलाच अनुभवतो, आपल्या ठिकाणीच आहे। त्याला आपण आत्मा असं भान निर्माण होतं, आपण सच्चिदानंद अस्तित्वगत परमात्मा हे त्याला समजतं। केवल अस्तित्व चैतन्य रूप आनंद रूप शांत स्वरूप हरी हरी ज्या अभंगाच्या आधाराने आपण ही साधना केली तो अभंग परत एकदा वाचतो. संसार नश्वर मानोनी बैसावे भावे ध्यावे मनी गुरु रूप गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी भाव दृढ झरी तो मी ऐसा सोहम सोहम ऐसा श्वासोच्छ्वासी जप होता आपे आप चित्त शुद्धि चित्तासी दृष्टुत्वे पाहे चिदाकाशी तेने ते लयासी पावतसे मनोलय होता शून्यत्वाची स्थिती दृश्यादी त्रिपुटी लोप पावे त्रिपुटीच्या लोपे निज रूप प्राप्ती घनानंद स्थिती अनुर्वाच्य शांती सुख लाभ बैसल्या ठाईच मकरंदासी साच गुरु कृपा हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ हरि हरि.
काही निवेदन आहेत.